आहे. आता आपण प्रेक्षकांना जे महत्वाचं माहिती देण्याकडे वळूया की तंबाखूमुळे काय दुष्परिणाम होतात.
तंबाखू हा वेगवेगळ्या प्रकारे घेतला जातो. तंबाखू एक तर साधा तंबाखू असतो ज्याला लोक सुण्यामध्ये मिसळून हातावर असा मळून तो घेतात, आणि दुसरे तंबाखूजन्य पदार्थ जसं बीडी आणि सिगरेट ह्याच्यामध्ये देखील तंबाखू असतो. तंबाखू परिवाराचा सगळ्यात छोटा सदस्य आम्ही म्हणतो आणि सर्वात खतरनाक सदस्य, ज्याने सगळीकडे हाहाकार मांडलेला आहे, तो म्हणजे गुटखा. हा पण तंबाखू पासून बनलेला असतो, त्याच्यामध्ये एक तंबाखू घटक असतो. आजकाल मार्केटमध्ये तंबाखूचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहे. तंबाखूची टूथपेस्ट येते जी लोक लावू शकतात. भारतामध्ये आपण त्याला म्हणतो की नाकाद्वारे जे घेणारे नसवार म्हणतो, ती पण तंबाखूची असते. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखूची पावडर वापरणारे लोक आलेले आहेत, रंगीबेरंगी पावडर. भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये गावामध्ये मशारी म्हणतात, तंबाखू जाळला जातो आणि तो लावला जातो, खास करून स्त्रियांमध्ये, पुरुष पण वापरतात. तर या वेगवेगळ्या प्रकाराने तंबाखूचं सेवन लोक करतात. तंबाखूमध्ये मी जसं सांगितलं मगाशी, तंबाखूच्या धुरामध्ये 4000 रासायनिक पदार्थ असतात आणि त्या 4000 मधले 48 असे पदार्थ आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. ठीक आहे. तंबाखूमुळे शरीरामध्ये भरपूर आजार होतात. सर्वात प्रमुख आजार तंबाखूमुळे होणारा तो आहे कॅन्सर. खास करून तंबाखूचं सेवन करणाऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारे जे सेवन करतात त्यामुळे वेगळा आजार येतो. जे साधा तंबाखू घेतात चुन्यामध्ये मिसळून, त्यांना सहसा तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये आपले होठ आहेत, आपले जीभ आहे, गाल आहे, गालाची आतली त्वचा, किंवा ज्यांना आम्ही गम्स म्हणतो, मसुडे, नंतर स्वरयंत्र, आत्म्या स्वरयंत्राचा कॅन्सर, गळ्याचा कॅन्सर, हे होण्याची शक्यता असते. सिगरेट पिणाऱ्यांमध्ये खास करून फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. गुटखा खाण्यामुळे एक वेगळा आजार होतो, त्याला आम्ही इंग्लिश मध्ये सब म्युकस फायब्रोसिस म्हणतो. याच्यामध्ये काय होतं, हळूहळू गुटखा खाणाऱ्या व्यक्तीचं तोंड बंद व्हायला लागतं आणि ते अक्षरशः बंद होतं असे पण आम्ही बघितलेलं आहेत की मुलं, शाळेतली मुलं, तोंड एक बोट पण जात नाही त्याचं आणि ते जेवू शकत नाही. फार वाईट वाटतं, कारण याचा इलाज फार मुश्किल आहे. आमच्याकडे 3 मुलं आलेले मी कधी विसरणार नाही त्यांना. 18 वर्षाच्या वयामध्ये होती ती, 10वी 12वी असतील. 25 ते 30 गुटखे खायचे, त्यांचं आता एक बोट जात नाही आहे. तर मी त्यांना बघितलं की ते जेवू शकत नव्हते, तर त्यांना डाळीचं पाणी दिलेलं आणि ते कोल्ड ड्रिंकची जी स्ट्रॉ असे त्याच्याद्वारे ते स्ट्रॉद्वारे ते डाळ पीत होते. अशी अवस्था होते गुटख्यामुळे आणि लोकांना हे माहीत नसतं, पण जेव्हा ते होते तेव्हा फार कठीण असतं त्याचा इलाज. तर गुटख्यामुळे आणि तंबाखूमुळे शरीरामध्ये 25 पेक्षा जास्त आजार होत आहेत. मुख्य कॅन्सर आणि सब म्युकस फायब्रोसिस, तोंड बंद होणे. तिसरा आजार आहे तंबाखूमुळे पोटामध्ये पित्त ऍसिडिटी होते भरपूर लोकांना, ब्लड प्रेशर, हृदय विकार, हे पण आजार तंबाखूमुळे होतात. आणि तंबाखू किती प्रमाणात तुम्ही सेवन करता आणि किती वर्षापासून सेवन करता ह्याच्यावर तंबाखूमुळे किती आजार होतात ते आखता येतं. पण जर तुम्ही प्रमुख पाच विचारला तर मी म्हणेन कॅन्सर, हृदयविकार, पित्त, ऍसिडिटी आणि फुफ्फुसाचे आजार आणि आतड्यांचे आजार हे तंबाखूमुळे होतात.
असं मी वाचण्यात आलं होतं की जे प्राणी आहेत ते सुद्धा तंबाखूच्या पिकाकडे कधी वळत नाहीत, त्याबद्दल जरा माहिती द्याल काय?
मनुष्य स्वतःला सर्वात बुद्धिमान मनुष्य समजतो आणि त्याला जे बुद्धीचं वरदान दिलेलं आहे ते प्राण्यांमध्ये नाही आहे असं म्हणतो, पण आपण उलट पाहतोय. आता तंबाखूची जिथे शेती केली जाते तर त्या तंबाखूच्या शेतीची विशेषता अशी म्हणतात की त्या तंबाखूच्या शेतीला कुंपण घालण्याची आवश्यकता नसते. तर ते कुंपण घालण्याची आवश्यकता का नसते? कारण प्राण्यांमध्ये सिक्स सेन्स म्हणतो आम्ही त्याला, सिक्स सेन्स असतात. ती सिक्स सेन्स, जसं तुम्ही आता वाचलं असेल की सुनामी जेव्हा आली ते सुनामीमध्ये एकही पक्षी किंवा प्राणी मेलेला नाही, कारण त्याच्या सिक्स सेन्सने त्यांना वाचवलं. तर ही सिक्स सेन्स प्राण्यांमध्ये असते आणि प्राणी लांबूनच ओळखतात की कोणता पदार्थ खायचा आहे आणि कोणता नाही खायचा आहे. तर तंबाखूच जी प्लांट आहे किंवा ज्याची शेती आहे ते प्राणी लांबूनच ओळखतात की याच्यामध्ये विष आहे. आणि मनुष्य जो सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे त्याला माहिती आहे की विष आहे तरी तो घेतो. तर असं आम्ही मस्करीमध्ये म्हणतो आणि आम्ही आणखीन म्हणतो की भरपूर लोक जे हातावर तंबाखू घेतात आणि असं मळतात, आम्ही म्हणतो हातावर तुमच्या जी जीवन रेखा असते तर तुम्ही पहिला तिला रगड रगडून 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 तिला कमी करता आणि नंतर तिला मारता पण. तर हे बुद्धिमान मनुष्य आहे जो आपलं आयुष्य स्वतःहून संपवतो. म्हणून अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की काही गोष्टी प्राण्यांकडून पण शिकल्या पाहिजेत आपण. आमच्याकडे लोक येतात, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. काही जण जे खास करून सुशिक्षित असतात ते आमच्याकडे आल्यावर आम्हाला असं म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता की दारूने नुकसान होतं, तर काही अशा स्टडीज आहेत किंवा काही असे शोध निबंध झालेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलं की दारू फायद्याची असते, किंवा आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की देवता आहे दारू प्यायचे, तर तुम्ही का विरोध करता? तर मी असं म्हणेन की तुम्ही म्हणता ते बिलकुल ठीक आहे की दारू वर जे संशोधन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये फ्रेंच पॅराडॉक्स आम्ही म्हणतो, रेड वाईन नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात. अँटी ऑक्सिडंट्स हा एक प्रकारचा व्हिटॅमिन असतो जे आपल्याला शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स नावाचे काही असे विषारी पदार्थ तयार होतात त्याच्यापासून वाचवतो. तर त्यांनी बघितलं की एखाद्या समुदायामध्ये जर ह्या दारूचं सेवन केलं तर तिथे काही आजार कमी आहे, तर ते त्याचं श्रेय त्यांनी या दारूला दिलेलं आहे. ठीक आहे, पण आम्ही असं म्हणतो, हे एक गोष्ट झाली की आम्ही असं म्हणतो की त्या रिसर्च प्रमाणे जर थोडी दारू घेतली तर तुमची पचनशक्ती चांगली राहते किंवा तुम्हाला विशिष्ट आजार होत नाही असं म्हणतात. पण आम्ही असं पाहिलेलं आहे की जे लोक हे थोडीपासून सुरुवात करतात ते थोडीवर राहत नाही, ते थोडीची किंवा जास्त होते ते कळत नाही. हीच व्यसनाची मुख्य विशेषता आहे. जेव्हा मला एका पॅक घेतल्यावर बरं वाटतं तर दोन पॅक घेतल्यावर आणखीन बरं वाटतं, आणि जेव्हा मी टेन्शनमध्ये असतो तेव्हा तिथे राहत नाही मी. आणि हळूहळू मी बघतो की रात्री झोपताना मला एका पॅकने अगोदर झोप यायची, आता त्या एका पॅकने झोप नाही येत, तर मी त्या एकाचं दोन पॅक केव्हा होतात मला कळत नाही. अशा प्रकारे याच्यामध्ये फसत जातो. त्यामुळे कंट्रोल करणं ह्याला फार मुश्किल असतं. म्हणून आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये तुम्ही फसण्याची शक्यता आहे आणि पुढे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामध्ये न गेलेलं बरं. दारूमुळे शरीरामध्ये भरपूर आजार होतात. तर मी म्हणेन एका ठिकाणी जर तुम्हाला एक फायदा दिसला तर तिकडे 60 नुकसान पण आहे. तर तुम्ही सर्व तुम्हाला काय करायचं आहे ते, आम्ही कोणाला फोर्स नाही करत, आम्ही फक्त माहिती देतो. कारण ही सगळे व्यसन सोडण्यासाठी जसं मी सांगितलं ते व्यक्तीची इच्छा असणं फार गरजेचं आहे. दारूमुळे शरीरामध्ये 60 पेक्षा जास्त आजार होतात. दारू हे एक प्रकारचं ऍसिड आहे आणि दारू जिथं घेतो आपण तोंडापासूनच त्याचं नुकसान व्हायला चालू होते. ज्यांनी घेतली नाही किंवा पहिल्यांदा जे घेतात त्यांना कळतं की काय होतं दारूमुळे, ती जळजळत जाते पूर्ण. दारूमुळे सर्वात जास्त नुकसान होतं ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये ग्रंथी असते फार मोठी, लिव्हर ज्याला आपण म्हणतो, ह्या साईडला पोटामध्ये इथे असते, तर त्याला सूज येते आणि हळूहळू ते लिव्हर काम करणं बंद होतं. ज्याला आम्ही सिरोसिस म्हणतो, सिरोसिस नावाचा आजार होतो. सुरुवातीला त्याच्यामध्ये चरबी वाढायला लागते, फॅटी चेंजेस होतात आणि नंतर तो हार्ड होत जातो, कडक होत जातो आणि मग व्यक्तीच्या पोटामध्ये पाणी होतं, त्याला कावीळ होऊ शकते आणि तो रक्ताची उलटी सुद्धा करू शकतो. मला तर एक पेशंट आठवत आहे की चांगला हुशार व्यक्ती, चांगल्या मोठ्या पोस्टवर, फार रगड त्याला पगार होता, पण दारूमुळे त्याचं एवढं नुकसान झालं की त्यांनी शेवटी रक्ताची उलटी केली आणि मला बोलवलं. तेव्हा मी तिथे गेलो आणि त्याला बघितलं, मी बघितलं की आता चाललेला आहे आणि ओळखीचे होते माझ्या. मी त्यांना सांगितलं की काय करूया आपण यांच्यासाठी, तर त्याची मिसेस रडत होती, मुलगा होता तो रडत होता. तर मी त्याला विचारलं की बाबा ठीक आहे, तुझी काय इच्छा आहे काय? तर त्यांनी मला काय सांगावं की डॉक्टर साहेब, तुम्ही जर खरोखर माझे मित्र असाल मला एक शेवटची बाटली आणून द्या तुम्ही. तर या अवस्थेला मनुष्य पोचतो, शिकलेला आहे, चांगला शिकलेला आहे, पण तो मरायला तयार आहे, पण ते व्यसन सोडायला तयार नाही. मरताना पण त्याला तेच पाहिजे असतं. ह्या अवस्थेला दारू पोचवू शकते आणि आम्ही असे पाहिलेले आहे. रोज सकाळी घरातून निघताना सांगतात, बायकोची शपथ घेतात, मुलांची शपथ घेतात की आजपासून मी घेणार नाही, आज अजिबात घेणार नाही. पण ते वेळ झाली संध्याकाळची 7 वाजले किंवा 8 वाजले तर त्यांना ते कळत नाही. त्यांना असं कोणतरी दुसरंच असं त्यांना कंट्रोल करत असं, आपोआप ते पाय दुकानाकडे जातात आणि ते संध्याकाळी दारू पिऊन आलेले असतात. तर अशी दारू फार नुकसान करते. लिव्हरचा आजार तर होतोच, दुसरा आजार पोटामध्ये अल्सर किंवा व्रण याला म्हणतात, जळजळ होणं. अशा प्रकारे दारूने भरपूर आजार होतात. तुम्ही वर्तमानपत्रात सध्या वाचत असाल की दारू पिणारे स्वतःच नुकसान करतात पण दुसऱ्यांचं पण नुकसान करतात. अपघाताचं दारू हे फार मोठं कारण आहे. सध्या फार ऍक्सिडेंट दारू पिण्यामुळे, कारण दारू पिण्यामुळे मेंदूची शक्ती संपते आणि त्याला निर्णय घेता येत नाही लवकर. आणि दारू पिणाऱ्या व्यक्तींचा मेंदू हळूहळू त्याची शक्ती कमी होत जाते. आणि आम्ही एक आजार म्हणतो कोर्साकॉफ सायकोसिस नावाचा, एक मानसिक आजार होऊ शकतो त्याला. दारू पिण्यामुळे हात आणि पायांच्या नसा त्यांची शक्ती जाते आणि त्यांना जसं आपण मुंग्या येणं म्हणतात, न्यूरायटिस म्हणतात, अशा प्रकारे आजार होऊ शकतो. तर दारूमुळे भरपूर नुकसान होतात. दारू भारतामध्ये खास करून देशी दारू आजकाल IMFL पण वापरतात, फॉरेन लिकर पण वापरतात, पण देशी दारू आणि ते पण विषारी दारूचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही वर्तमानपत्रात मध्ये मध्ये वाचत असता तर त्याच्यामध्ये मिथॅनॉल किंवा मिथाईल अल्कोहोल नावाची दारू मिसळली जाते, एक विषारी पदार्थ आहे. त्याच्यामुळे डोळे तुमचे ताबडतोब जाऊ शकतात दारू पिल्यावर. तर दारूने शरीरातल्या प्रत्येक अंगावर इफेक्ट येतो, कारण ते पूर्ण शरीरात जाते ती दारू आणि ती लवकर ऍब्सॉर्ब होते. स्त्रियांना दारूमुळे जास्त नुकसान होतं हे मी विशेष ह्याच्यासाठी सांगतोय, कारण ही एक नवीन पद्धत म्हणा, मार्केटिंग म्हणा, काही म्हणा, की स्त्रियांना आणि फिमेल्सना या व्यसनांकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या सिस्टमॅटिकली केला जात आहे. तर स्त्रियांना दारूने जास्त नुकसान होतं आणि त्यांच्या शरीरामध्ये एक पाचक द्रव्य असतं त्याची कमी असते, तर त्याच्यामुळे त्यांना ते लवकर नशा चढते. तर पुरुषांना पण नुकसान होतं, स्त्रियांना पण नुकसान होतं. तर अशा प्रकारे दारू आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला नुकसान पोहोचवते. प्रमुख लिव्हर, पोट आणि मेंदू, अनिद्रा हा एक आणखीन आजार दारूमुळे होऊ शकतो. हे व्यसन बनवणारे जे काय आहेत लोक, त्यांचं एक विशिष्ट प्लॅनिंग असतं आणि रिसर्च त्यांचा पण असतो आणि ते बघतात की कोणत्या वयाला आपण जर व्यसनाची सवय लावली तर हा जो बिझनेस आहे तो आपला चांगल्या प्रकारे चालू शकत. आणि ही मुलं जे स्वतःला हुशार समजतात त्यांना त्याच्यामध्ये अडकवलं जातं आणि सिस्टमॅटिकली अडकवलं जातं आणि तुम्हाला कळतही नाही की तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे.
बरोबर.
वेगवेगळ्या प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंटद्वारे गव्हर्नमेंटनी याच्यावर बंधनं आणलेली आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट करायची नाही वगैरे, पण तरीही ही तरुण पिढी हल्लीची या ऍडव्हर्टाइजना, जाहिरातींना किंवा चित्रपटांद्वारे फार प्रभावित होते. एखादा त्यांचा नायक असेल तो एका स्टाईलमध्ये सिगरेट घेत असेल किंवा एखादी ब्रँड घेत असेल तर त्यांना ते फार वाटतं आणि त्यांना असं वाटतं की मी पण ह्याच्यासारखं होईन जर मी असं केलं तर, आणि ते ह्या व्यसनांना बळी पडतात. तर हा फार मोठा विषय आहे आणि आमचं खरोखर आम्हाला फार काळजी वाटते, कारण जर आपली यूथ पिढी जर ह्या व्यसनांमध्ये गेली तर पूर्ण देशाचं भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या काही संस्था याच्यामध्ये काम करतायत, आमचं सर्वांचं हे लक्षच आहे की आमचं मुख्य लक्ष हे टार्गेट यूथ कडे आहे, कारण यूथ म्हणजे पूर्ण आपल्या देशाची शक्ती आहे आणि ही शक्ती सिस्टमॅटिकली त्याचं हानी करण्याची भरपूर लोक याच्यामध्ये सांगता येत नाही, प्रत्यक्ष हात म्हण असण्याची शक्यता आहे, पण ही सिस्टमॅटिकली ह्यांना टार्गेट केलं जातं युवा लोकांना. आणि आम्ही तर असं पण पाहिलंय की एखादा व्यक्ती व्यसन करत नसेल त्याला असं म्हटलं जातं, एखादा मुलगा की नको रे बाबा मला व्यसन नको, जर त्यांनी असं म्हणलं तर तो बायला आहेस, तू असाच राहणार आहे, मग त्याच्या इगोला ऍड्रेस केलं जातं, त्याच्या पुरुषार्थाला सांगितलं जातं की हा तर कधी व्यसन करू शकत नाही, त्याची लायकी पण नाही याची, म्हणजे स्टेटस सिम्बॉल पण झालेला आहे. अगोदर आम्ही बघायचो की गुडगुडी जी होती ते त्याला गुडगुडी म्हणतो आम्ही, ते घेताना आवाज येतो, जुन्या जमान्यात लोक घ्यायचे. आता मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये काही हॉटेल्समध्ये चालू केलेलं आहे हुक्का लॉन्ज म्हणतो त्याला, आणि 5 लोक असे सराउंडिंग मध्ये बसतात आणि ते हुक्का ओढत असतात आणि ते प्रमोट केलं जातं की आणि नुकसान नाही आहे, पण त्यांनी पण नुकसान होतं. तर अशा प्रकारे मी म्हणेन की सिस्टमॅटिकली यांचं फार चांगलं प्लॅनिंग करून युवा लोकांना याच्यामध्ये टार्गेट केलं जाईल. तर मी सर्व युवांना जे काही कार्यक्रम बघताय त्यांना निश्चित मी सांगेन की व्यसनांपासून जेवढं तुम्ही दूर राहाल तेवढं चांगलं आहे, आणि स्वतःला याच्यापासून वाचवा आणि क्युरिओसिटी म्हणून सुद्धा चालू करू नका. भरपूर असे लोक आम्ही पाहिले जे उत्सुकता काय होतं आणि बघूया काय होतं असं चालू करतात आणि त्याच्यामध्ये अडकतात. एक स्टेप पण फार डेंजरस आहे, एक स्टेप जर तुम्ही घेतली तर पुढच्या स्टेप केव्हा आपण घेतो आपल्याला कळत नाही, त्यामुळे उत्सुकता म्हणून देखील तुम्ही चालू करू नका असं आम्ही म्हणेन लोकांना.
म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की उद्याच्या सुदृढ भारताकरता जे जाहिरात करतात त्यांनी त्या जाहिरात करायला नकार देऊन एक चांगलं उदाहरण ठेवलं पाहिजे चित्रपट अभिनेते, कारण त्यातून त्यांना जो पैसा मिळतो त्यापेक्षा त्यांनी जर उद्याच्या भारताचा विचार केला त्यातून निश्चितच युवा पिढी मग काहीतरी चांगलं घेईल ना.
हा विषय थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे ते करण्याचं. मी तर म्हणेन की प्रत्येकाने आपला स्वतःला प्रश्न विचारावा की मी जे करतो आहे तर त्याच्यामुळे दुसऱ्यांवर किती परिणाम होऊ शकतो त्याचा प्रत्येकाने स्वतः विचार केला पाहिजे, कारण ह्या गोष्टी आपण कायद्याद्वारे व्यसनमुक्ती होईल होऊ शकते, पण मी तर असं म्हणेन की प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे प्रश्न विचारावा,
स्वतःची जबाबदारी,
स्वतःची आणि समाजाची जबाबदारी स्वतः उचलावी आणि त्याने विचार करावा की माझ्या या वागण्याने किती लोकांवर प्रभाव पडत असेल, की मी जर एका चित्रपटामध्ये एक सीन देत असेल तर तो लाखो लोक बघतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनावर किती परिणाम होऊ शकेल याचा विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे, चित्रपट बनवणारे जे लोक आहेत त्यांनी केलं पाहिजे, त्या इंडस्ट्रीने विचार केला पाहिजे की त्या सीनला जस्टिफाय करण्यासाठी त्या दृश्याचं महत्व वाढवण्यासाठी तुम्ही त्याला व्यसन करायला लावताय, पण ते बघितल्यामुळे जी कमकुवत मनोवृत्तीची लोक असतील त्यांच्यावर त्याचा काय प्रभाव पडू शकतो आणि त्यांचं आयुष्य कशा प्रकारे बदलू शकतो हा विचार त्यांनी केला पाहिजे. आपण याच्यामध्ये जबरदस्ती करू शकत नाही, प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वतः उचलली पाहिजे असं म्हणे, पण निश्चितच मी सांगेन की ज्या काही जाहिरातबाजी आहेत त्यांनी लोकांनी जर त्याला एक लोकांची शक्ती जर उभी राहिली याच्या विरोधामध्ये तर त्यांना ते बंद करावंच लागेल, आणि लोकांची शक्ती उभी राहील असं मला वाटतंय, आम्ही फार आशावादी आहोत या दृष्टिकोनामध्ये.
याच्यामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमार ईश्वर विश्वविद्यालय जे राजयोग प्रशिक्षण देत सर्व जगभरामध्ये, तर त्याद्वारे काय म्हणजे आढळून आलं आपल्याला की व्यसनमुक्त व्यक्ती होऊ शकतो का राजयोगाच्या अभ्यासाने?
अच्छा, जसं मी अगोदर पण सांगितलं व्यसनमुक्ती होण्यासाठी भरपूर काही प्रकारे एक व्यापक दृष्टिकोन अंगीकारावा लागतो. राजयोग किंवा कोणतीही ध्यान पद्धती याच्यामध्ये मदत करू शकते. आमचा अनुभव राजयोगाबद्दल आहे म्हणून आम्ही तुम्हाला राजयोगाबद्दल सांगतो. राजयोग जसं नाव आहे की हा सर्व योगांचा राजा आहे. आणि जसं मी मागे सांगितलं, काही चमत्कारिक अनुभव आम्हाला आलेले आहेत राजयोगाचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये. राजयोगामध्ये प्रमुख दोन गोष्टी आहेत. एक आहे राजयोगामध्ये ज्ञान. त्या ज्ञानाने समज वाढते, विजडम ज्याला आम्ही म्हणतो इंग्लिशमध्ये. ती समज वाढली तर एक स्वतःमधली एक शक्ती जागृत होते, एक प्रकारे विल पॉवर जागृत होते. आणि दुसरं जे मी दुसरं उदाहरण दिलं, तो सिगरेट पिणारा व्यक्ती, तो म्हणाला की मला सिगरेट पिल्यावर एक शांती मिळते. तर ती एक रिप्लेसमेंट थेरपी होते राजयोगा. तर आम्ही बघितलंय की राजयोगाचा जे व्यवस्थित अभ्यास करतात आणि नियमित अभ्यास करतात, तर त्यांना जे व्यसनांपासून मिळणारं सुख आहे, व्यसनांमध्ये सुद्धा सुख आहे, नाहीतर लोक गेले नसते.
बरोबर.
व्यसन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे काही पदार्थ तयार होतात, ते पदार्थ गेले शरीरामध्ये की तात्पुरतं का होईना लोकांना एकदम बरं वाटतं. असं वाटतं की क्षणासाठी, थोड्या वेळासाठी माझ्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. तर त्याचं कारण असतं आपल्या मेंदूमध्ये काही असे रासायनिक पदार्थ निघतात. तर राजयोगाचा जे अभ्यास करणारे असतात त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा असे पदार्थ निघतात. त्यामुळे जे व्यसनापासून मिळणारं सुख आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात सुख आपल्याला राजयोगाचा अभ्यास केल्यामुळे मिळतं हे त्यांना कळतं. आणि त्यामुळे सहज त्याच्यातून मुक्त होतात. तर त्यामुळे राजयोग असा योग आहे ज्याच्यामध्ये सर्व काही प्रकार त्याच्यामध्ये आलेले आहेत. राजयोगामध्ये जसा आपण अभ्यास करत जातो तर आम्ही बघतो की राजयोगाचा अभ्यास करणारा व्यक्तीच्या मनामध्ये एक परिवर्तन व्हायला लागतं. जसं मी त्या पेशंट बद्दल सांगितलं की एक पेशंट मला आठवतो अजूनही चांगला, की त्याला सगळी व्यसनं होती त्याला. आणि अशा व्यक्तीला व्यसन सोडवणं म्हणजे महामुश्किल काम आहे, म्हणजे तो सुटणारच नाही असं आम्हाला वाटलेलं. पण जेव्हा त्याने राजयोगाचा अभ्यास केला, 7 दिवसामध्ये त्याने 20 वर्षाचं व्यसन सोडलं. तर मला आश्चर्य वाटलं की काय असं त्याला. मी त्याला विचारलं की बाबा तुला असं काय वाटलं, तुला कशामुळे तुझं व्यसन सुटलं आणि काही त्याला त्रास नाही झाला. तर तो मला म्हणाला की मुझे आज पता चला, म्हणजे तो नेपाळी होता, त्याला त्यांनी मला सांगितलं की मुझे आज पता चला की मैं देवता हूं. मैं देवता हूं, देवता ये सब चीजें नहीं लेते है. तर ज्ञानाची एक गोष्ट त्याला कळली की हे शरीर एक मंदिर आहे, मी शरीरामधली देवता आहे. ही पॉइंट त्याला एवढी आवडली आणि त्याने ते व्यसन सोडलंय. नंबर 1. नंबर 2, त्या व्यक्तीला तो शांतीचा अनुभव झाला. तिसरा, आमचं असं अनालिसिस आहे, पृथक्करण आम्ही केलं, पाहिलं की ह्यांना त्रास करण्यावर जे राजयोगचा अभ्यास करतात, तर बघितलं की जेव्हा मेडिटेशनचा आपण अभ्यास करतो व्यवस्थितपणे आणि चांगली एकाग्रता साधतो आपण, तेव्हा व्यक्तीच्या मेंदूमधून एक पदार्थ निघतो ज्याला आम्ही एंडॉर्फिन्स म्हणतो. एंडॉर्फिनचा अर्थ आहे एंडोजिनस मॉर्फिन, माना आपल्या शरीराच्या आतून निघणारा मॉर्फिन सारखा पदार्थ. हा पदार्थ काय करतो की आपल्याला एक शरीरामध्ये जे काही दुखणं असेल ते सहन करण्याची शक्ती देतो. त्यामुळे आम्ही बघितलं की जे लोक राजयोगाचा अभ्यास करतात व्यवस्थितपणे, ज्यांची एकाग्रता साधलेली आहे, त्याची सहनशक्ती वाढते आणि व्यसन सोडल्यानंतर होणारा त्रास ते सहन करू शकतात चांगल्या प्रकारे. चौथा फायदा राजयोगाचा की जे काही ब्रह्माकुमारी संस्थेचे जे काही केंद्र आहेत त्या केंद्रावर एकही व्यक्ती व्यसन करत नाही. त्यामुळे तो त्या वातावरणात जातो तर त्याला एक ग्रुप सपोर्ट मिळतो. तर सगळीकडे बघतो सगळी व्यसनमुक्त लोक आहेत, तर त्याला एक ग्रुप सपोर्ट मिळतो तिथे. आणि पाचवा गोष्ट की रोज तिथे जो तो विचार ऐकतो त्या विचाराचा पण त्याच्या मनावर परिणाम होतो आणि त्याला रोज सकारात्मक विचार दिले जातात. तर ह्या सर्व गोष्टी थोड्याफार प्रमाणात एकत्रितपणे याचा जर आपण इफेक्ट बघितला तर तो व्यक्ती व्यसनमुक्त होतो आणि व्यसनमुक्त झाल्यावर मेंटेन पण करतो. कारण व्यसनमुक्तीमध्ये सर्वात मोठं आव्हान जर तुम्ही विचाराल, सगळेजण ओळखतात, ते म्हणजे की पुन्हा व्यसन चालू न करणे. एका व्यक्तीला विचारलं की तू व्यसन सोडू शकतोस काय, तो बोला हा फार सोपं आहे.
मी भरपूर वेळा व्यसन सोडलेलं आहे, ह्याचा अर्थ त्याने पुन्हा चालू केलेला आहे. तर हा फार मोठा समस्या आमच्या समोर आहे, फार मोठी समस्या आहे की रिलॅप्स म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये याला, की व्यसन लोक सोडतात. कोणी काय बोललं किंवा एखाद्याला आजारी बघितला, कॅन्सर बघितला, तात्पुरता त्यांना ते वैराग येतं आणि ते सोडतात. किंवा घरातली लोक पुन्हा मागे लागली तर ते सोडतात व्यसन. काही जण आम्ही असे बघितले आहेत की आपले मुसलमान भाई आहेत, रमजानमध्ये एक महिन्यासाठी व्यसन सोडतात, जे राहू शकत नाही, पण जसा तो महिना संपला की पुन्हा चालू होतं. किंवा काही जण आजारी पडतात तर आजारी पडल्यावर त्यांचं व्यसन सुटतं, पण जसं तो आजार गेला की पुन्हा व्यसन चालू होतं. तर सर्वात मोठं आव्हान व्यसन मुक्तीमध्ये आहे की ते व्यसन पुन्हा चालू न करणे. आणि तिथे राजयोग फार मोठा रोल प्ले करतो, कारण त्या व्यक्तीला रोज राजयोग करण्यासाठी आमची स्थानिक सेवा केंद्र तिथे तो जातो, संपर्कात असतो, त्यामुळे त्याला रोज ती शक्ती मिळते. तर राजयोग मी असं म्हणेन सोप्या भाषेत, आजकाल आपण मोबाईल सगळे वापरतो, तो मोबाईल जसं चार्ज करावा लागतो, तो दिवसभर चालतो, तर तो रोज आपला मोबाईल, आत्मारूपी मोबाईल आहे, तो चार्ज करतो आणि दिवसभरासाठी स्वतःला व्यसनमुक्त करतो आणि तो मेंटेन करतो. आणि हा फार मोठा फायदा आम्ही राजयोगामध्ये पाहिलेला आहे.
राजयोगामध्ये काही म्हणजे शारीरिक व्यायाम प्रकार असतात?
हा, योग म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर भरपूर काही बाबा येतात आणि ते बाबा हात वर करतायत, कोण बाजूला करतायत, एक पाय वर करतोय, असा प्रकार येतो. राजयोग हा त्यातला प्रकार नाही आहे. हठयोग जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण वेगळे आसन करतो, प्राणायाम करतो. तर राजयोग मध्ये प्राणायाम आणि योगासन काही नाही आहे. राजयोग जसं आपण म्हटलं की सर्व योगांचा राजा आहे, ह्याच्यामध्ये सिंपल एकदम सोप्या भाषेत जर आपण म्हटलं तर राजयोग म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संबंध, ज्याला भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की मन मनाभाव, म्हणजे मन परमात्म्यामध्ये लावणं, म्हणजे हा राजयोग आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतंही आसन करायची आवश्यकता नाही आहे, कोणताही प्राणायाम करायची आवश्यकता नाही आहे, फक्त तुम्हाला आपलं मन आणि बुद्धी परमात्म्यामध्ये एकाग्र करायची. तर ती विधी त्यांना शिकवली जाते की कशा प्रकारे आपण स्वतःला आत्मा समजून मन आणि बुद्धीने परमात्म्याकडे जायचं, म्हणजे यात्रा एक प्रकारची, आणि जिथून आपण आले आहोत त्या परमात्म्याची शक्ती आपल्यामध्ये घ्यायची, हा राजयोग आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कपडे बदलायची गरज नाही आहे, तुम्हाला बाहेरून काही बदलायची गरज नाही, तुम्ही कोणत्याही धर्माचे असले तरी राजयोग करू शकता आणि कुठेही करू शकता आणि केव्हाही करू शकता. तर इतका सोपा हा राजयोग आहे. आणि हा राजयोग जर तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली केला तर तुम्हाला जास्तीत जास्त सफलता मिळू शकते. आणि हेच आमच्याकडे सिक्रेट आहे. मी खास सांगेन की आमच्याकडे सर्व धर्माचे लोक येतात. आमच्याकडे ख्रिश्चन्स पण आलेले आहेत, मुसलमान पण आलेले आहेत, शीख पण लोक आलेले आहेत, आणि सर्वजणांनी राजयोगाचा अभ्यास करून आपलं व्यसनमुक्त ते झालेले आहेत.